नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यात 12 जिल्हा परिषदा तसंच 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर. महापालिका निवडणुकांसाठीचा प्रचार थांबला, परवा मतदान. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा उद्या नामविस्तार दिन. आणि बीड जिल्ह्यात रामपुरी इथल्या बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला 20 वर्ष तुरुंगवास. आता सविस्तर बातम्या. 12 जिल्हा परिषदा तसंच 125 पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं आज जाहीर केला. या निवडणुकीत येत्या 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूरसह राज्यात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्हा परिषदांच्या आणि या जिल्ह्यातल्या पंचायत समितींसाठी या निवडणुका होणार असल्याचं निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. 16 जानेवारीला निवडणुकीसाठीची सूचना जारी होऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. या निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करताना ते म्हणाले,
नाम निर्देशन पत्र स्वीकारणे 16 जानेवारी ते 21 जानेवारी, नाम निर्देशन पत्राची छाननी 22 जानेवारी, उमेदवारी माघारीची अंतिम मुदत 27 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत, अंतिम उमेदवाराची यादी व निवडणूक चिन्ह वाटप 27 जानेवारी दुपारी 3:30 नंतर, मतदानाचा दिनांक 5 फेब्रुवारी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत, मतमोजणीचा दिनांक 7 फेब्रुवारी.
मतदार यादीत 1 जुलै 2025 रोजी नाव असलेल्या मतदारांना या निवडणुकीत मतदान करता येईल. मतदारांना जिल्हा परिषदेसाठी 1 आणि पंचायत समितीसाठी 1 अशी प्रत्येकी 2 मतं द्यायची आहेत. नामनिर्देशन पत्र प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीनं राबवली जाणार असून मतदान प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर घेतली जाणार आहे. 25,482 मतदार केंद्रांवर 1,10,329 मतदान यंत्रांच्या माध्यमातून या निवडणुका होणार असल्याचं वाघमारे यांनी सांगितलं. राज्यातल्या महापालिका निवडणुकांसाठीचा प्रचार आज थांबला. राज्यातल्या 29 महापालिकांमधल्या 893 प्रभागांमधल्या 2,869 नगरसेवक पदांसाठी परवा मतदान होणार आहे. यासाठी 19,931 उमेदवार रिंगणात आहेत. परवा सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेत मतदान होणार आहे. प्रचाराचा अखेरचा दिवस असल्यानं आज सगळ्या राजकीय पक्षांनी प्रचारावर लक्ष केंद्रीत केलं होतं. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर आणि नांदेड इथं सर्वच पक्षाच्या तसंच अपक्ष उमेदवारांनी आपल्या प्रचार यंत्रणा पणाला लावल्याचं दिसून आलं. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पुण्यात निवडणुकीत पैसे वाटण्यात आल्याचा आरोप केला. राज्य निवडणूक आयोगानं याबाबत तातडीनं कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक झटापट झाल्याचं वृत्त आहे. डोंबिवलीच्या तुकारामनगर भागात ही घटना घडली. मतदारांना पैसे वाटल्याच्या आरोपावरून या भागात 2 रात्री तणाव होता. या घटनेत भाजपाचे 2 आणि शिवसेनेचे 2 पदाधिकारी जखमी झाले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर पोलिसांच्या वतीनं आज पथसंचलन करण्यात आलं. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दल सतर्क असून नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावं असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन उद्या साजरा होत आहे. यानिमित्त विद्यापीठाकडे जाणारे काही मार्ग उद्या सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद असतील. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. सूर्याचं उत्तरायण आणि शेतात कापणीला आलेल्या पिकांच्या आनंदाप्रित्यर्थ देशभरात उत्सव साजरा केला जात आहे. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातही आज शेकोटी पेटवून गाणी गात पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेत लोहडीचा सण साजरा केला जातो. तर दक्षिण भारतात अंगणात मांडलेल्या चुलीवर पोंगल म्हणजे खीर शिजवून सूर्याला अर्पण केली जाते. महाराष्ट्रात आज भोगी तर उद्या मकर संक्रांत सण साजरा होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व देशवासियांना लोहडी, मकर संक्रांत, बिहू आणि पोंगलच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या समृद्ध कृषी परंपरांचं प्रतीक असलेले हे सण राष्ट्रीय एकात्मतेची भावना प्रतिबिंबित करतात असं राष्ट्रपतींनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
भटक्या प्राण्यांच्या संदर्भात गेल्या 5 वर्षात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची योग्य अंमलबजावणी झाली नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. आज यासंदर्भात झालेल्या सुनावणीत न्यायालयानं भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालणारे नागरिक आणि संस्थांवरही ताशेरे ओढले. भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलेल्या व्यक्तींना मोठी नुकसान भरपाई द्यायला लावू असं न्यायालयानं म्हटलं आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून सर्वोच्च न्यायालय या मुद्द्यावर स्वतःहून सुनावणी घेत आहे. बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या रामपुरी इथल्या 6 वर्षांच्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला 20 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बीडच्या सत्र न्यायालयानं या प्रकरणी आरोपी सुंदर तातेड याला 20 वर्ष कारावास आणि 10,000 रुपये दंड अशी शिक्षा आज सुनावल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. लातूर इथल्या जवाहर नवोदय विद्यालयातल्या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी त्या विद्यालयातल्या 2 कर्मचाऱ्यांविरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याशिवाय विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना समाज कल्याण विभागाकडून 4 लाख रुपये सहाय्य मंजूर करण्यात आलं आहे. जिल्हा प्रशासनानं ही माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना तातडीनं अंमलात आणण्याचे निर्देश पोलिसांनी विद्यालयाच्या व्यवस्थापनाला दिले आहेत. केंद्र सरकारनं नुकतंच विकसित भारत जी रामजी विधेयक संमत केलं आहे. यामुळे गावातील विकासाची कामं गावातील नागरिकांना मिळणार असून वाढीव कामाच्या दिवसांसाठी धाराशिव जिल्ह्यातील उपळे माकडाचे गावचे लाभार्थी केशव चंद्रकांत गुरव यांनी शासनाचे आभार मानले. ते म्हणाले,
विकसित भारत जी रामजी या योजनेअंतर्गत गावामध्ये रोजगाराची हमी जी दिलेली आहे हे ग्रामसभेद्वारे आम्हाला कळालेलं आहे. त्यामुळं गावातील नळदुरुस्ती असो, शाळेची पडझड असो किंवा वृक्षारोपण अशी इत्यादी कामं जी आहेत ते आम्हाला इथं ग्रामसभेद्वारे कळालेले आहेत. या नवीन योजनेमध्ये 125 दिवस काम मिळणार आहे वर्षाचं, आणि त्याच्यामध्ये जर काम नाहीच मिळालं तर त्याच्या भत्त्याची व्यवस्था सुद्धा त्यांनी केलेली आहे. त्याच्यामुळं मोदी शासन आणि महाराष्ट्र शासन यांचं मी आभार मानतो.
महिलांना रजोनिवृत्तीच्या काळात शास्त्रीय उपचार मिळावेत या उद्देशानं आरोग्य विभागामार्फत विशेष मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात येत आहेत. जिल्हा सरकारी रुग्णालयं, उपजिल्हा रुग्णालयं, महापालिका रुग्णालयं तसंच निवडक ग्रामीण रुग्णालयांमध्ये उद्यापासून कार्यान्वित होणाऱ्या या केंद्रांमध्ये दर बुधवारी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं येत्या 16 ते 19 जानेवारी दरम्यान शारंगदेव महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. महात्मा गांधी अभिमत विद्यापीठातील महागामी संस्थेच्या प्रमुख पार्वती दत्ता यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 4 दिवस सादरीकरण, चर्चासत्र, शोधनिबंध सादरीकरण आणि कार्यशाळा अशा 4 मुख्य टप्प्यात होणाऱ्या या महोत्सवात यंदा आळंदी इथले वारकरी परंपरेचे प्रतिनिधी अवधूत गांधी, ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे देशपांडे, पद्मश्री नर्तकी नटराज यांच्यासह पार्वती दत्ता यांचे शिष्यगण विविध कलांचं सादरीकरण करणार आहेत. खाद्यपदार्थ तसंच इतर वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या ई कॉमर्स कंपन्यांनी 10 मिनिटात वस्तू पोहोचवण्याची सेवा बंद करण्यावर सहमती दर्शवली आहे. गिग वर्कर्स म्हणजे या सेवा कंपन्यांसाठी काम करणाऱ्या अस्थायी कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि कामासाठी योग्य वातावरणाची निर्मिती या उद्देशानं सरकारनं या कंपन्यांना 10 मिनिट्स डिलिव्हरी सेवा बंद करण्यासंदर्भात सूचना केली. ब्लिंकिट या कंपनीनं यावर तत्काळ अंमलबजावणी केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात 12 जिल्हा परिषदा तसंच 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर. महापालिका निवडणुकींसाठीचा प्रचार थांबला, परवा मतदान. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा उद्या नामविस्तार दिन. आणि बीड जिल्ह्यात रामपुरी इथल्या बाललैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला 20 वर्ष तुरुंगवास. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.